आकाशवाणी पुणे प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत ग्रामीण रोजगार हमी आणि उपजीविका अभियान विधेयक लोकसभेत सादर. प्रशासन आणि राजकीय पक्षांकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू. पुणे पुस्तक महोत्सवातील पुणे लिट फेस्टचं बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते उद्घाटन. 24वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15-22 जानेवारी दरम्यान होणार. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील 20 षटकांचा चौथा क्रिकेट सामना आज लखनौमध्ये. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल लोकसभेत विकसित भारत ग्रामीण रोजगार हमी आणि उपजीविका अभियान विधेयक अर्थात विकसित भारत जी राम जी विधेयक सादर केलं. 20 वर्षांपूर्वीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अर्थात मनरेगाची जागा हे विधेयक घेईल. विकसित भारत 2047 उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगानं या नव्या विधेयकाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नव्या विधेयकात 100 ऐवजी 125 दिवसांची रोजगार हमी सुचवण्यात आली आहे. तसंच पेरणी किंवा कापणीच्या हंगामात एकंदर 60 दिवसांचा कालावधी अधिसूचित करण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे. या दरम्यान मनरेगाचं काम थांबवलं जाईल जेणेकरून शेतीतल्या कामांना मजुरांची कमतरता भासणार नाही. मूळ योजनेतून महात्मा गांधींचं नाव काढून टाकल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली आणि हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सबका विमा सबकी रक्षा हे विधेयक हे विमाविषयक कायद्यांमध्ये सुधारणा सुचवणारं विधेयक काल लोकसभेत सादर केलं. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनानंही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची अधिसूचना काल प्रसिद्ध झाली. पुणे महापालिकेतर्फे शहरातील लोकप्रतिनिधींच्या नावांच्या पाट्या झाकण्याचं आणि विविध जाहिरात फलक काढण्याचं काम सुरू झालं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेनं उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक असलेला ना हरकत दाखला देण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर विशेष प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. राजकीय पक्षांनीही या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. विविध पक्षांच्या परस्परांसोबतच्या तसंच पक्षांतर्गत बैठका चर्चा यांना वेग आला आहे. राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा महायुती विजयी होईल असा दावा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं चर्चा केली. महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राज्यस्तरीय समितीनं शिक्कामोर्तब केल्याशिवाय आघाडीबाबतचा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. या निवडणुकीबाबत महत्वाचे निर्णय घेण्यासाठी 24 आणि 25 डिसेंबर रोजी राज्याच्या संसदीय मंडळाची बैठक होईल असं ते म्हणाले. पुण्यात काँग्रेसनं निवडणूक समन्वय समिती स्थापन केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या एकत्रित धोरणांची चर्चा सुरू केली. धुळ्यात भाजपा पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची बैठक झाली. ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार असल्यानं भारतीय संस्कृती निरंतर आहे. ज्ञानदृष्टी प्राप्त करण्यासाठी साहित्य महत्वाचं आहे असं प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केलं. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवातील पुणे लिट फेस्टचं उद्घाटन काल खान यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. एकात्मता हा भारतीय ज्ञान परंपरेचा मुख्य बिंदू आहे. साहित्याचा आस्वाद सज्जनाचं सान्निध्य हा अमृतानुभव असतं असं आपल्या परंपरेत मानलं जातं. भारतीय संस्कृती ज्ञान आणि प्रज्ञेच्या संवर्धनाची संस्कृती आहे अशा शब्दात आरिफ मोहम्मद खान यांनी साहित्य संस्कृती आणि परंपरा याबाबतचे आपले विचार मांडले. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे संचालक युवराज मलिक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यावेळी उपस्थित होते. वाचा ऐका आणि भारत समजून घ्या ही या महोत्सवाची संकल्पना आहे असं मराठे यांनी सांगितलं. तर तरुण वाचतात हे या महोत्सवानं सिद्ध केलं असं राजेश पांडे म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 24वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ येत्या 15 ते 22 जानेवारी दरम्यान होणार असल्याचं पिफचे संचालक ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं. पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त डॉ मोहन आगाशे, सतीश आळेकर, समर नखाते यावेळी उपस्थित होते. या महोत्सवात जागतिक आणि मराठी चित्रपटांसह एकंदर 140 चित्रपट दाखवले जातील असं सांगून तरुणाईनं प्रामुख्यानं विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा अनुभव घ्यावा असं आवाहन जब्बार पटेल यांनी केलं.
पुणे हे फार महत्वाचं जग खरं तर हे विद्यार्थ्यांचं शहर आहे. कम्युनिकेशन आणि मीडिया याचे कितीतरी इथं आपल्या सगळ्या युनिव्हर्सिटी ज्या अर्धा युनिव्हर्सिटी झाल्या त्या अर्ध्या युनिव्हर्सिटीमध्ये मी बघितलं की नवीन पॉलिसी गव्हर्नमेंटच्या त्याप्रमाणे किंवा जुन्या पद्धतीमुळे अनेक फिल्म स्कूल होत आहेत. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की केरळ फिल्म फेस्टिवल जे आहे की जिथे तुम्ही बघाल ना तर तिथे सकारात्मक तरुण वर्गाचा प्रेझेन्स असतो. तसा प्रेझेन्स हा सगळा पुण्यातल्या लोकांचा असतो. जास्तीत जास्त लोकांनी हे बघायला पाहिजे.
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरुदत्त यांची जन्मशताब्दी यंदाच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना असेल. याबाबत आकाशवाणीशी बोलताना जब्बार पटेल म्हणाले,
या वर्षाचं विशेष असं आहे फार मोठे दिग्दर्शक आणि गुरुदत्त यांची ही जन्मशताब्दीचं वर्ष आहे. त्यानिमित्तानं गुरुदत्तांच्यावरती विशेष प्रकाश झोत असणार आहे. कारण अतिशय जागतिक दर्जाचा हा एक वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक होता. त्याचबरोबर ऋत्विक घटक या आणखीन एका मोठ्या दिग्दर्शकाचं सुद्धा यावर्षी जन्मशताब्दी वर्ष आहे. ते पुण्याच्या FTI फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक होते. फारच वेगळ्या पद्धतीची त्यांची सिनेमाची धाटणी होती. तिसरं म्हणजे यावर्षी चित्रमहर्षी व्ही शांताराम त्यांचे 125वं वर्ष आहे जयंतीचं. त्यानिमित्तानं त्यांच्यावर सुद्धा याला प्रकाश होत असणार आहे. त्याचबरोबर दलील चौधरी आणि असे अनेक लोक आहेत या सगळ्यांचा या महोत्सवामध्ये दखल घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र फाउंडेशनचे यंदाचे साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार काल जाहीर झाले. त्यात दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार अरुण खोपकर यांना तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार नागपूरच्या लीलाताई चित्रे यांना जाहीर झाला आहे. डॉ नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार पश्चिम बंगालचे मनीषराज चौधरी यांना जाहीर झाला आहे. इतर पुरस्कारांमध्ये ललित साहित्यासाठी निखिलेश चित्रे यांना, वैचारिक अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार सोलापूरचे विनय नारकर यांना तर राष्ट्रदातार नाट्यलेखन पुरस्कार पुण्याचे ऋत्विक व्यास यांना जाहीर झाला आहे. सामाजिक कार्यकर्ता संघर्ष पुरस्कार गडचिरोलीचे प्राध्यापक जावेद पाशा यांना तर सामाजिक कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार पुण्याचे दत्ता देसाई यांना जाहीर झाला आहे. येत्या 17 जानेवारीला पुण्यात पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा प्रारंभ काल संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या संकेतस्थळाद्वारे संमेलनाचं वेगळेपणही सर्वांपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या 1 ते 4 जानेवारी दरम्यान साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या 10% राखीव कोट्यातून मिळवलेल्या 4 सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना काल नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं. सवलतीच्या दरात घरं मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रं सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान राज्य सरकारनं माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. दुबई इथं नुकत्याच झालेल्या आशियाई युवा पॅरा क्रीडा स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाची विद्यार्थिनी श्वेता कोवे हिला तिरंदाजीमध्ये वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळालं. या स्पर्धेत मिश्र प्रकारातही तिनं कांस्य पदक मिळवलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 20 षटकांचा चौथा क्रिकेट सामना आज लखनौ इथं संध्याकाळी 7 वाजता खेळला जाणार आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारत 2 सामने जिंकून आघाडीवर आहे. 19 वर्षांखालील मुलांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय संघानं मलेशियाच्या संघावर 315 धावांनी विजय मिळवला. दुबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं 50 षटकात 408 धावा केल्या. अभिज्ञान कुंडू यानं नाबाद 209 धावा केल्या तर वेदांत त्रिवेदीनं 90 धावा केल्या. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियाचे सर्व फलंदाज 32 षटकात केवळ 93 धावांवर बाद झाले. दीपेश देवेंद्रन यानं मलेशियाचे 5 फलंदाज बाद केले. हवामान. राज्यातल्या थंडीचा जोर अजून कायम आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंशांच्या खाली गेलं आहे. आज राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत ग्रामीण रोजगार हमी आणि उपजीविका अभियान विधेयक लोकसभेत सादर. प्रशासन आणि राजकीय पक्षांकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू. पुणे पुस्तक महोत्सवातील पुणे लिट फेस्टचं बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते उद्घाटन. 24वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात फिप 15 ते 22 जानेवारी दरम्यान होणार. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील 20 षटकांचा चौथा क्रिकेट सामना आज लखनौमध्ये. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.